कुठं गेल्या ती टवाय तुमचं मालक?
अव गेला असेल गावात.
आज काय कालवा दिसाना म्हणून म्हणलं विचारलं.
काय सांगायचं,
कालवा असल्यावर आम्ही कशाला विचारतोय तुमच्या घराला?
आवाज शांत दिसतोय का नाही तुम्हाला?
होय की
अव रोज पिऊन आले म्हणजे लय वैताग देताव.
घरात कोण पाहुणी बाय त्या?
अव आहेत की शेजारच्या बायडा वहिनी बसल्या त्या गप्पा सांगत.
असं करा, मला आता वेळ नाही बोलायला.
असं
मी निघालोय जरा तालुक्याला, माझं काम आहे थोडस.
अहो इटा वहिनी
का
कोण होत?
बापराव नाही का ते मेडदाच?
असं वय
त्यांना विचारायला आलं होत.
बर इटा वहिनी
का
तुमचं मालक कुठं गेल्या आता?
गावामध्ये गेला असत्याल.
गावामध्ये गेला असत्याल? अगं बाया येताना दारू पिऊन येतील बघा आता.
अहो नाही की दारू पिले म्हणजे का नाही लय तरस देतात. अहो
असं ना,
दारू नाही पिले म्हणजे लय शांत असत्यात.
बर
दारू पिऊन आलं का नाही?
हा
म्हणजे कसं अंगाव धावून येतात तुम्हाला सांगू का मी?
हा सांगा ना इटा वहिनी.
आणि अंगावर येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी. अंगाव माझ्या येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी. अंगाव माझ्या येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी. अंगावर माझ्या येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी. तपस नाही गयाचा घरी नेहमी दिसतो आड्यावरी. तपस नाही गयाचा घरी नेहमी दिसतो आड्यावरी. घुसतो पाहून चार बाजूनी नवरा माझा दारू पिऊनी. अंगाव माझ्या येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी. पालता घालतो सारा गाव. बाहेर खातो मिसळ पाव पालता घालतो सारा गाव. देतो या बिल भांडी धुवनी नवरा माझा दारू पिऊनी. अंगाव माझ्या येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी. ग जला त्याला करी राम राम. सांगाल त्याच करतो काम जला त्याला करी राम राम. कुठं मी जाऊ याला भिऊनी नवरा माझा दारू पिऊनी. अंगाव माझ्या येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी. ग माझ्या येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी. अंगाव माझ्या येतो धावुनी नवरा माझा दारू पिऊनी.